जयासी तू प्रतिपाळिले मातेचे स्मरण हो वैनी वत्सले बंधु तुझा जो तुझन मी आशीर्वाद पत्र पावले जे जे लिहिले ते ध्यानी प्रमोदित झाले धन्यता वाटली उदंड धन्य धन्य आपुला वंश सुनिश्चय ईश्वरी अंश की राम सेवा पुण्य लेश आपुल्या भाग्यी लाधला अनेक फुले फुलती फुलो कोणी जाती कोणी त्यांची महती गणती ठेविली असे परीजे गजेंद्र शुंडे ने उपटिले श्री हरी मेले कमल फूलते अमर ठेले मोक्षदाते अशी सर्व फुले खुडावी श्री राम चरणी अर्पण भावी काही सार्थकता घडावी या देहाची अमर होयती वंशलता निर्वंशजीचा देवा करिता दिगंती पसरे सुगंधता लोकहित परिमलाची सुकुमार आमुचा अनंत फुला गुंफुनी करा हो सुमन माला नवरा वत्सले एकदा नवरात्र संपली नवमाला पूर्ण झाली विजयालक्ष्मी पावन तू धैर्याची यशसी मूर्ति माझे वैनी माझे स्फूर्ति राम सेवा व्रताची पूर्ति ब्रिद तुझे आधीच महत् कार्याचे कंकण धरिले आता महत्मत्व पाहिजे बाणले ऐसे वर्तन पाहिजे केले की पसंत पडले संताना अनेक पूर्वज ऋषीश्वर अजात वंशजांचे संभार साधु साधु गर्जती ऐसे वर्तने आकाला ऐसे वर्तने आकाला।